चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सात पुरस्कार मिळण्यात कामगारांचा वाटा महत्त्वाचा। जगताप येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राज्यात सलग तब्बल 7 पुरस्कार मिळाले। या यशात कारखान्यातील कामगारांचा वाटा मोठा आणि महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केलं। मकर संक्रांतीच्या निमित्तानं सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक मंडळांकडून कामगारांना तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला, यावेळी ते बोलत होते। यावेळी व्हाईस चेअरमन शैलेंद्र रासकर यांनी मनोगत व्यक्त करताना सभासद आणि कामगारांच्या सततच्या सहकार्यामुळेच कारखाना आज प्रगतीपथावर गेल्याचं नमूद केलं। त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, प्रतापसिंह काकडे आणि ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप, कैलास जगताप आणि संदीप भोसले यांनी आपली मतं मांडली। यावेळी संचालक उत्तम धुमाळ, लक्ष्मण गोफणे, नामदेव शिंगटे, महेश काकडे, दिलीप थोपटे, किशोर भोसले, सचिन खलाटे, विशाल गायकवाड, राहुल वायाळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप, कारखान्याचे कामगार संचालक बाळासाहेब काकडे उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक निंबाळकर यांनी केलं, तर बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले।